at mea.
आकाशवाणी नागपूर, मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शासकीय नोकरी म्हणजे देशसेवेत सक्रिय योगदान देण्याची संधी असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वाटप. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यासाठी कमाल 2 अपत्यांचं निर्बंध हटवण्याचा तेलंगणा सरकारचा निर्णय. आणि उद्या आणि परवा संपूर्ण विदर्भात वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट. नागपूरसह गडचिरोलीमध्ये पावसाची हजेरी. आता सविस्तर बातम्या. शासकीय नोकरी म्हणजे देशसेवेत सक्रिय योगदान देण्याची संधी असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. 17व्या रोजगार मेळाव्यात आज देशभरातल्या 51,000 अधिक युवकांना नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं. त्यावेळी दृकश्राव्य संदेशातून पंतप्रधानांनी सर्वांना संबोधित केलं. भविष्यातल्या भारतासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी नियुक्ती मिळालेल्या तरुणांना केलं. ते म्हणाले,
आज आपको केवल सरकारी नियुक्ती नहीं मिली है, आपको राष्ट्र सेवा में सक्रिय योगदान देने का अवसर मिला है. मुझे विश्वास है आप इसी भावना से काम करेंगे. ईमानदारी और शुचिता के साथ आप भविष्य के भारत के लिए बेहतर व्यवस्थाएं बनाने में अपनी भूमिका निभाएंगे.
मुंबईत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत तर पुण्यात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत उमेदवारांना नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं. भारतीय टपाल विभागाच्या वतीनं नागपूरच्या राष्ट्रीय अग्निशमन महाविद्यालय राजनगर इथं आयोजित रोजगार मेळाव्यात आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते टपाल विभागात नियुक्त झालेल्या 25 उमेदवारांना प्रतिनिधी स्वरूपात नियुक्तीपत्र वितरित करण्यात आलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचं थेट प्रक्षेपण दाखवण्यात आलं. नागपुरात होणाऱ्या कार्यक्रमात 113 जणांना नियुक्तीपत्र वाटप करण्यात आलं. नियुक्ती झालेल्या उमेदवारांचा ग्रामीण डाक सर्व्हिस टपाल विभाग या कार्यालयात प्रवेश होणार आहे. नवनियुक्त उमेदवारांशी संवाद साधला असता त्यांनी आपला मानस बोलून दाखवला. श्रेया दांडे यांची टपाल विभागात नियुक्ती झाली आहे.
मी अकोला विभागामधून पोस्ट विभागामध्ये एबीपीएम या पदासाठी नियुक्ती झालेली आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये नियुक्ती पत्र मिळाल्याबद्दल धन्यवाद. आणि पोस्ट विभागामध्ये माझी नियुक्ती झाल्यास मी तिथे एकदम निष्ठेने, एकाग्रतेने, इमानदारीने कार्य करेल.
रासायनिक शेतीमुळे जमीन, पाणी आणि हवा प्रदूषित होत असून देशातील जमीन वाळवंटात रुपांतरित होत आहे. त्यामुळे भावी पिढीचं आरोग्य जपण्यासाठी नैसर्गिक शेती अनिवार्य असल्याचं प्रतिपादन महाराष्ट्र आणि गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी राजभवन मुंबई इथं आयोजित चर्चासत्रात केलं. त्यांनी सांगितलं की नैसर्गिक शेती उत्पादन वाढवते आणि पर्यावरणाचं रक्षण करते. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुजरातच्या धर्तीवर महाराष्ट्रात नैसर्गिक शेतीचं हब निर्माण करण्याची घोषणा केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नैसर्गिक शेती ही देशाच्या भविष्यासाठी अत्यावश्यक असल्याचं मत व्यक्त केलं. केंद्र सरकारनं अनेक वस्तूंवर जीएसटी कमी केलेला आहे. त्यातल्या त्यात ऑटोमोबाईल सेक्टर, ज्यात दुचाकी आणि चारचाकीमध्ये जीएसटी कमी केल्यामुळे सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर असलेल्या वस्तू खरेदी करणं आता सोपं झालेलं आहे. केंद्र सरकारनं ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये जीएसटी कमी केल्यामुळे ऑटोमोबाईल सेक्टरला बूस्ट मिळाला आहे. मस्कट होंडाच्या अनुराग मेश्राम यांनी आकाशवाणीसोबत संवाद साधला.
मागच्या 5 वर्षांमध्ये जेव्हा गाडींचा रेट, जो जीएसटी रेट होता, तो होता 28%. पण त्यानंतर यावेळेस दसऱ्याला जेव्हा अनाऊन्स केलेलं होतं की 18% होणार आहे, त्यानंतर मग जीएसटी 18% असल्यामुळे कस्टमर लोकांचा आणि ग्राहकांचा प्रतिसाद खूप जास्त चांगलेला आला आहे आणि गाड्यांचं विक्री पण खूप जास्त प्रमाणात झालेली आहे. जवळपास 2000 जवळपास आकडा आम्ही अचीव्ह केलेला आहे गाड्यांचा विक्रीमध्ये.
नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर शहरातील वन टाईम इम्प्रूव्हमेंट आणि सेतुबंधन अंतर्गत एलसी क्रमांक 289 इथं उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्यमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीत आज बाजार चौकात होत आहे. दिवाळीच्या सलग सुट्ट्यांमध्ये बुलडाणा जिल्ह्यातल्या संतनगरी शेगावमध्ये संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी दिसून येत आहे. राज्याच्या विविध भागातून आलेल्या हजारो पर्यटक तसंच भक्तांनी शेगाव नगरी फुलून गेली आहे. दर्शनासाठी मंदिरात येणाऱ्या भक्तांसाठी संत गजानन महाराज संस्थानाच्या वतीनं समाधी दर्शन, श्रीमुख दर्शन, बारी, महाप्रसाद, पारायण व्यवस्था केली असून भक्तांच्या सोयीनुसार भक्तनिवासामध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती संस्थानाच्या वतीनं देण्यात आली आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. तेलंगणाच्या मंत्रिमंडळानं राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यासाठी दोन अपत्यांच्या निर्बंधाची अट रद्द करायला मान्यता दिली आहे. याबाबत यापूर्वी झालेल्या निर्णयाच्या अनुषंगानं तेलंगणा मंत्रिमंडळानं तेलंगणा पंचायत राज अधिनियम 2018 कलम 21 पोटकलम 3 मध्ये सुधारणा करायला काल मंजुरी दिली. आता या सुधारणांच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकार एक अध्यादेश जारी करून तो राज्यपालांच्या मंजुरीसाठी पाठवणार असल्याचं तेलंगणाचे महसूल मंत्री पी श्रीनिवास रेड्डी यांनी बातमीदारांना सांगितलं. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं की पक्षाच्या 1,00,000 व्हॉट्सअप ग्रुपद्वारे कार्यकर्त्यांशी संवाद साधला जातो आणि सरकारच्या योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवल्या जातात. या ग्रुपवरील कमेंट्सचा अभ्यास करून पक्षाची भूमिका ठरवली जाते अशी माहिती त्यांनी दिली. हवामान. अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया हे जिल्हे वगळता उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळी पर्जन्यमान राहणार असल्याचा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवला आहे. दरम्यान उद्या आणि परवा संपूर्ण विदर्भात वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून या दरम्यान अधूनमधून विजांच्या कडकडाटासह वादळी पर्जन्यमान राहू शकतं असं हवामान विभागानं कळवलं आहे. येत्या काही तासात वर्धा, गडचिरोली, भंडारा या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि हलक्या पावसाची शक्यता आहे. याशिवाय अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. आज संध्याकाळच्या सुमारास गडचिरोली आणि नागपुरात मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरींनी हजेरी लावली. दिवाळी आणि छठ पूजेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून मध्य रेल्वेनं मुंबई नागपूर दरम्यान अतिरिक्त सुपरफास्ट एसी विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक 01005 CSMT नागपूर विशेष 26 ऑक्टोबर रोजी सुटेल तर गाडी क्रमांक 01006 नागपूर CSMT विशेष 25 ऑक्टोबर रोजी रवाना होईल. 22 एसी LHB डब्यांची ही गाडी दादर, ठाणे, नाशिक, भुसावळ, अकोला, वर्धा या ठिकाणी थांबेल. प्रवाशांनी या विशेष गाड्यांचा लाभ घ्यावा असं आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आलं आहे. खासदार सांस्कृतिक महोत्सव समिती नागपूर यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचा ऐतिहासिक वारसा आणि शौर्य गौरव पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रथमच शिववैभव किल्ले स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या उपक्रमाचं उद्घाटन उद्या 25 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता सेवा सदन शिक्षण संस्था सीताबर्डी इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. शासकीय नोकरी म्हणजे देशसेवेत सक्रिय योगदान देण्याची संधी असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वाटप. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यासाठी कमाल 2 अपत्यांचं निर्बंध हटवण्याचा तेलंगणा सरकारचा निर्णय. आणि उद्या आणि परवा संपूर्ण विदर्भात वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट. नागपूरसह गडचिरोलीमध्ये पावसाची हजेरी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.